सो सध्या आपल्याकडे लॉकडाऊन सुरू आहे आणि गेले 2 महिने आपल्याकडे लॉकडाऊन आहे, त्यामुळे कुठलाही नवीन सिनेमा रिलीज झाला नाही आहे. पण अक्षय पाजीका सिनेमा यार, मतलब अक्षयबद्दल बोलायचं झालं तर अक्षयच्या सिनेमाची सगळेच जण आतुरतेने वाट बघत असतात, कारण त्याच्या मूवीमधला कंटेंट, स्टोरी काहीतरी वेगळी असे, हटकी असे, आणि त्यामुळे अक्षयचे पिक्चर्स आहेत त्या लोकांना प्रचंड आवडतात आणि त्याच्या मूवीजची प्रत्येकजण आतुरतेनं वाट बघत असतो. पण सध्या लॉकडाऊनमध्ये पण यु नो सिनेमा जरी रिलीज होत असला तरी पण अक्षयचा एक सिनेमा आहे, एक मूवी आहे, जिने रिलीज व्हायच्या आधीच खूप सारे पैसे कमवलेत, कोटीनं पैसे कमवलेत. आता तुम्ही म्हणाल की पिक्चर हा थिएटरमध्ये रिलीज झाला नाही तरी पण या मूवीनं कसं काय पैसे कमवले, आणि अशी अक्षयची कोणती मूवी आहे ज्या मूवीनं एवढे कोटी रुपये कमवले, ते पण रिलीज व्हायच्या आधी, बताऊंगा आपको. बस कुछ देर में कहीं मैं जाओ सुंदर हो 93.5 रेड एफएम, मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो.